नमस्सर्वेभ्यः अद्य सिद्धान्तकौमुद्याः कारकप्रकरणे पञ्चत्रिंशः पाठः अक्टोबर् मासस्य चतुर्दशः दिनाङ्कः येनाक्षरसमाम्नायमधिगम्य महेश्वरात् कृत्स्नं व्याकरणं प्रोक्तं तस्मै पाणिनये नमः वाक्यकारं वररुचिं भाष्यकारं पतञ्जलिं पाणिनिं सूत्रकारं च प्रणतोऽस्मि मुनित्रयम् नमस्कृत्य तदुक्ति परिभाव्य च वैयाकरणसिद्धान्तकौमुदीयं विरच्यते षष्ठीविभक्तिप्रकरणे स्मः यत्र प्रतिपदविधाना षष्ठी शेषे षष्ठी इत्यनेन शेषे नाम सम्बन्धे षष्ठी विधीयते सर्वत्र सामान्येन उत्सर्गतः किन्तु कैश्चित् सूत्रैः विशिष्टषष्ठीविधानं कृतं पाणिनिना तत्र प्रयोजनं च प्रतिपदविधाना षष्ठी न समस्यते इत्यनेन समासनिषेधः सो इवन् दो वी गेट् षष्ठी एव्रिवेर् अस् इन् इन् आल् दीस् केसस् बै शेषे षष्ठी देर् इस् अन् अडिशनल् स्पेसिफिक् विधान आफ् षष्ठी बै मेनि सूत्र सो एस् वि सा फ्रम् न्योविदर्थस्य करणे and adhigarthadayesham karmani etc so all these are meant to prevent samasa vai shashti shashti again is a general sutra which gives samasa everywhere that there is shashti vibhakti but there is this particular vartika which says pratipada vidhana shashti na samasyate so if there is shashti vidhana by one of these sutras then there is no samasa So the examples he gives are all such vigraha vakye vigraha vyasta prayogasyeva udaharanani diyante dikshitaihi jnyovidarthasya karane janate hai jana gyanadhatuhu janati prayogaha tasya gyanarthakatvam yatra na bhavati so it generally means to know so when it means something else but it generally means to act so tasmin arthe karane यत् करणं तस्य करणत्वस्य अविवक्षायाम् अर्थात् शेषत्वे षष्ठी भवति सर्पिषः ज्ञानम् इत्यस्ति सर्पिषः ज्ञानम् इत्येव अर्थः सो हि आक्ट् थ्रू बिकास् आफ् सर्पि दट् इस् घी सर्पिष् अधीगर्थदयेषां कर्मणि अधीगर्थ अधीपूर्वकस्य एकधातोः स्मरणम् इत्यर्थः दयधातुः दयनं नाम दानम् आदानं रक्षणम् इत्यादयः ईश धातुः ईष्टे यथेच्छं व्यवहरति इत्यर्थे एतदर्थकानां धातूनां प्रयोगे शेषे षष्ठी भवति कर्मणः कर्मणः अविवक्षायां षष्ठी भवति इत्यर्थः मातुः स्मरणम् इत्यस्ति मातृकर्मकं स्मरणम् वस्तुतः कर्मीभूत मातृसम्बन्धी स्मरणं मातृकर्मकम् इति न भवति यतोहि कर्मणः अविवक्षायाम् अत्र षष्ठी विधीयते मातुः स्मरणम् एवं सर्पिषः दयनम् ईशनं वा अत्रापि दयधातोः ईशधातोश्च प्रयोगे षष्ठी समासो न भवति इत्यर्थः क्रियः प्रतियत्ने प्रतियत्नः नाम गुणाधानं संस्करणम् इत्यर्थः एधोदकस्य उपस्करणम् तत्रापि कर्मणः शेषत्वे षष्ठी भवति रुजार्थानां भाववचनानाम् अज्वरेः रुजा नाम सन्तापः पीडा इत्यर्थः तत्र भावे प्रत्ययः यत्र भवति रोगः इत्यादयः ते एव यत्र कर्तारः अर्थात् रोगः पीडयति रोगः चौरं पीडयति अथवा इत्यर्थे रुजा इति प्रयोगः रोगस्य रुजा इति कर्तरिषष्ठी चौरः कर्म तस्य अविवक्षायां शेषत्वे अनेन षष्ठी भवति चौरस्य रोगस्य रुजा इति आशिषिनाथः नाथधातुः यत्र आशीरर्थे तस्य प्रयोगः सर्पिषः नाथनं सर्पिः मे भूयात् इति इच्छा याशीः आशीरर्थकस्य नाथधातोः यत्र प्रयोगः तत्र कर्मणि शेषे षष्ठी भवति अग्रिमं सूत्रमस्ति ಜಾಸಿ ನಿಪ್ರಹಣ ನಾಟ ಕ್ರಾಥ ಪಿಶಾಂ ಹಿಂಸಾಯಾಂ ಹಿಂಸಾಯಾಂ ಹಿಂಸಾರ್ಥಕಾನಾಂ ಏಷಾಂ ಧಾತೂನಾಂ ಜಾಸಿ ನಿಪ್ರಹಣ ನಾಟ ಕ್ರಾಥ ಪಿಶಾಂ ಕರ್ಮಣಿ ಇತೇನ ವರ್ತತೆ ಷಷ್ಠೀ ಶೇಷೇ ಇತ್ಯಪಿ ವರ್ತತೆ ಹಿಂಸಾರ್ಥಾನಾಂ ಏಷಾಂ ಶೇಷೇ ಕರ್ಮಣಿ ಷಷ್ಠೀ ಸ್ಯಾತ್ ಕೇಕೇ ಧಾತವಃ ಇತಿ ಅಥಃ ಅಸ್ತಿ ಜಸು ತಾಡನೆ ಜಸು ಹಿಂಸಾಯಾಂ ಇತಿ ಧಾತು ದ್ವಯಮಸ್ತಿ ಜಸು ಇಸ್ ಟು ಬೀಟ್ ಆರ್ ಟು ಟಾರ್ಚರ್ ಹನ ಹಿಂಸಾಗತ್ಯೋಃ ಹಂತಿ ಇತಿ ಧಾತೋಃ ಹಿಂಸಾರ್ಥೇಪಿ ಪ್ರಯೋಗಃ ಗತ್ಯರ್ಥೇಪಿ ಪ್ರಯೋಗಃ ಹಿಂಸಾರ್ಥಕಸ್ಯ ಅತ್ರ ಗ್ರಹಣಂ ಅನಂತರಂ ಜಾಸಿ ನಿಪ್ರಹಣ ನಾಟ ನಾಟ ಇತಿ ನಟಧಾತೋಃ ನಿಜಂತಸ್ಯ ಪ್ರಯೋಗಃ ನಟ ಅವಸ್ಕಂದನೆ ಇತಿ ಧಾತುಃ ಉನ್ನಾಟನಂ ಇತಿ ಉಪಸರ್ಗಪೂರ್ವಕತ್ವೇ ತಸ್ಯಾಪಿ ಹಿಂಸಾರ್ಥಕತ್ವಂ ಭವತಿ ಕ್ರಥ ಹಿಂಸಾಯಾಂ ಪಿಶಿಲ್ ಸಂಚೂರ್ಣನೆ ಪಿಶ್ ಪೇಸ್ಟಿ ಇಸ್ ಟು ಮ್ಯಾಶ್ ಸಮಥಿಂಗ್ ಆರ್ ಸಂಬಡಿ ಸೊ ಆಲ್ ದೀಸ್ ವೆನ್ ದೇ ಆರ್ ಯೂಸ್ಡ್ ಇನ್ ದ ಸೆನ್ಸ್ ಆಫ್ ಹಿಂಸಾ ಹಿಂಸಾರ್ಥಕತ್ವೇ ಸತಿ ಕರ್ಮಣಿ ಶೇಷೇ ಷಷ್ಠಿ ಭವತಿ ಚೌರಸ್ಯ ಉಜ್ಜಾಸನಂ ಇತ್ಯಸ್ತಿ ವ್ಯಾಖ್ಯಾನೆ ಚೌರಸ್ಯ ಉಜ್ಜಾಸನಂ ಇತಿ ಬಾಲಮನೋರಮಾಯಾಂ ಜಸು ತಾಡನೆ ಜಸು ಹಿಂಸಾಯಾಂ ಇತಿ ಚುರಾದೌ ವಸ್ತುತಃ ಕರ್ಮೀಭೂತ ಚೌರ ಸಂಬಂಧಿನಿ ಹಿಂಸಾ ಇತ್ಯರ್ಥಃ ಸೊ ಇಟ್ ಮೀನ್ಸ್ ಟು ಟಾರ್ಚರ್ ಆರ್ ಟು ಬೀಟ್ ಅಪ್ ಅ ಥೀಫ್ ಉಜ್ಜಾಸನಂ ಇತ್ಯಸ್ತಿ ಸೊ ಚೌರ ಇಸ್ ದ ಕರ್ಮ ಫಾರ್ ಉಜ್ಜಾಸನ ಕರ್ಮಣಿ ಶೇಷೇ ಷಷ್ಠೀ ಭವತಿ ವಸ್ತುತಃ ಕರ್ಮೀಭೂತ ಚೌರ ಸಂಬಂಧಿನಿ ಹಿಂಸಾ ಇತ್ಯರ್ಥಃ ಜಸು ಮೋಕ್ಷಣೆ ಇತಿ ದೈವಾರಿಕಸ್ಯ ತು ನ ಗ್ರಹಣಂ ಹಿಂಸಾರ್ಥತ್ವಾಭಾವಾತ್ ಜಾಸಿ ಇತಿ ನಿರ್ದೇಶಾಚ್ಚ ಸೊ ದೇರ್ ಇಸ್ ಆಲ್ಸೋ ಅ ಧಾತು ಇನ್ ದ ಫೋರ್ತ್ ಗಣ ದಿವಾದಿಗಣ ಲೈಕ್ ನೃತ್ಯತಿ ದ್ವಿಜಸ್ಯತಿ ಮತ್ತು ಮೋಕ್ಷಣಾರ್ಥಕಃ ಟು ರಿಲೀಸ್ ತಸ್ಯ ಗ್ರಹಣ ಅತ್ರ ನಾಸ್ತಿ ಕಿಮರ್ಥಂ ತಸ್ಯ ಹಿಂಸಾರ್ಥಕತ್ವಂ ನಾಸ್ತಿ ಇತಿ ಏಕಂ ಜಾಸಿ ಇತಿ ನಿಜಂತಸ್ಯ ಗ್ರಹಣಮಸ್ತಿ ಸೂತ್ರೆ ಓಕೆ ಸೊ ಜಾಸಿ ಇಂಡಿಕೇಟ್ಸ್ ನಿಜಂತ ವಿಚ್ ಇಸ್ ದ ಟೆಂತ್ ಗಣ ಸೊ ವಿ ಟೇಕ್ ದ ಟೂ ಧಾತೂಸ್ ಜಸು ತಾಡನೆ ಜಸು ಹಿಂಸಾಯಾಂ ವಿಚ್ ಬಿಲಾಂಗ್ ಟು ದ ಟೆಂತ್ ಗಣ ದ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಒನ್ ಸೇಸ್ ನಿಪ್ರಹಣ ಓಕೆ ನೀ ಅಂಡ್ ಪ್ರ ಉಪಸರ್ಗಸ್ ಪ್ರಿಸೀಡಿಂಗ್ ದ ಹನ್ ಧಾತು ಹನ್ ಇಸ್ ದ ಧಾತು ಹಣ ಇಸ್ ದ ಣತ್ವ ಇಸ್ ಬಿಕಾಸ್ ಆಫ್ ದ ಪ್ರ ಓಕೆ ಸೊ ನಿಪ್ರಹಣ ಸೊ ದ ಕ್ವೆಶನ್ ಇಸ್ ಶುಡ್ ವಿ ಟೇಕ್ ಇಟ್ ಇನ್ ದಟ್ ಆರ್ಡರ್ ದಟ್ ಇಸ್ ನೀ ಅಂಡ್ ಪ್ರ ಫಾಲೋಡ್ ಬೈ ಹನ್ ವಿ ಸಾ ಸಚ್ ಥಿಂಗ್ಸ್ ಇನ್ ಅಭಿನಿವಿಶಶ್ಚ ಇಟ್ ಹ್ಯಾಸ್ ಟು ಬಿ ಅಭಿ ಪ್ಲಸ್ ನೀ ಪ್ಲಸ್ ವಿಷ ಸೊ ಹಿ ಸೇಸ್ ದಟ್ ಇಸ್ ನಾಟ್ ದ ಕೇಸ್ ಹಿಯರ್ ನಿಪ್ರೌ ಸಂಹತೌ ವಿಪರ್ಯಸ್ತೌ ವ್ಯಸ್ತೌ ವಾ ಸೊ ಸಂಹತೌ whether they are together as ni pra viparyastau if the order is changed that is pra ni or vyastau or used separately only ni or only pra so in all these cases we get sheshe karmani sheshe shashti bhavati anena sutrena vyakhyana jnayate etat sarvasyati nipraditi niprahana iti ni pra purvasya anadhatoh nirdeshah valamanoramaya nipraviti ಪ್ರತೀಕೆ ನಿಪ್ರಹಣ ಇತಿ ನಿಪ್ರಪೂರ್ವಸ್ಯ ಹನಧಾತೋಃ ನಿರ್ದೇಶಃ ತತ್ರ ನಿ ಪ್ರ ಇತ್ಯೇತೌ ಸಮಸ್ತೌ ಗೃಹ್ಯೇತೆ ಪ್ರ ನಿ ಇತ್ಯೇವಂ ವ್ಯುತ್ಕ್ರಮೇಣ ಚ ಗೃಹ್ಯೇತೆ ಪ್ರ ಇತಿ ನಿ ಇತಿ ಚ ಪೃಥಗಪಿ ಗೃಹ್ಯೇತೆ ವ್ಯಾಖ್ಯಾನಾತ್ ಇತ್ಯರ್ಥಃ ಸೊ ವಿ ಟೇಕ್ ಎನಿ ಆಫ್ ದೀಸ್ ಈದರ್ ಆಫ್ ದೀಸ್ ಅಲೋನ್ ಆರ್ ದೀಸ್ ಟುಗೆದರ್ ಇನ್ ಈದರ್ ಆರ್ಡರ್ we take for here so that is why he gives the example chaurasya niprahananam pranihananam nihananam prahananam va so niprahananam ityatra nipra iti tasmine vakrame asti niprahananam pranihananam pra ni ado pra iti anantaram ni iti nihananam is just ni or prahananam only pra so when any of these in any of these cases we have the ಷಷ್ಠಿ ಕರ್ಮಣಿ ಶೇಷೇ ಷಷ್ಠಿ ಅರ್ಥತ್ತು ಪ್ರಾಯಣ ಸಮಾನಃ ಐ ಮೀನ್ ಈ ಒಂದು ಟೂ ಉಪಸರ್ಗಸ್ ಇಟ್ ಆಲ್ ಮೀನ್ಸ್ ದಟ್ ಹಿ ವಾಸ್ beaten up thoroughly or tortured thoroughly. Saurasya Niprahananam Ityadi. So samastha udaharati Saurasya Niprahananam. Vastutaha karmibhuta Saurasambandhi Hananam Ityarthaha. Hante ratpurvasya iti napam. So there is a prahananana. So because of the repha in pra, we have natva for hanu, the nakara of hanudhatu. Viparyasta udaharati pranihananam iti. So it is pra and ni, ner gadanada ityadi sutrayana natvam. Hante nakarasya tu na, nat, na natvam atkupvang iti niyamat naka niyamat nehe nakarasya tad anantarbhavad. Because the nimitta there, pra, is separated from the nakara of hanudhatu. So in between there is a nakara of the na or na of the upasargani. Okay, so that does not belong to patkupangnum evayepi. So we cannot have natva for the nakara of the dhatu, but we have natva for the nakara of ni. Okay, the upasarga pranihananam. Nihananam vyasta udaharati nihananam prahananam veti. Nivitta bhavat nihananam ityatra hanteyat purvase trinatvam na. So prahananam is like niprahananam. So there is repha followed by the hanudhatu. Hanteyat purvase trinatvam vati. Nihananam, there is no nimitta. There is neither repha or shakara. So there is no natva. So the meaning is always the same. Kanya vastatah karmi bhuta chavara sambandhi hananam. Hananam can be taken either in case of killing or just torturing. Nata avaskandane churadihi. So natayati iti prayogaha. Churadiriti. Natan ruttau iti tu nagrishyate. Nata iti dirghocharana iti bhavaha. So there is also a vadi which is natati. Natati natataha natanti. So that is not taken here because of the dirgha. Nata. So it indicates the nijanta. So wherever we have nijanta, there is vriddhi vayata upadhayaha. अतः नाटायतिनेन चुरादिः एव गृह्यते. चौरस्य उन्नाटनम् इति उदाहरणम्. सो अग्रिमस्ति चौरस्य क्राथनम्. जासि निप्रहण नाट क्राथ क्राथनम् क्रतहिंसायाम् इति घटादौ घटादयो मितः इति तस्य mitre api mitam hasvaha iti na bhavati iha dirgha nipatanat. So it is a kratha dhatu which is in ghatadi. Ghatadi is an antaragana of bhadi. Okay, so we take ghatadi is an antaragana of bhadi, but we take the nijanta here. So the nijanta of bhadi. So generally the dhatus which belong to this ghatadi gana, we will see this when we go to the tinganta prakriyam. If they belong to the ghatadigana, there is no dirgha. That is, I mean, there is a dirgha, but it is again converted to a hraswa. Okay, for example, if it is natati, it becomes natayati. But if it is ghatate, it does not become ghatayati, it becomes ghatayati. Okay, so the dirgha, the vruddhi by atavgraya, is then there is hraswa by mitam hraswa. The dhatus which belong to this ghatadigana, they are mit, and because of this mit, there is hasva, mitam hasva. So it will be ghatayati and not ghatayati. Okay? So that is the thing. So he says, ghatadayo mitaha iti tasya mitve api, mitam hasva iti na bhavati. So this should also have been krathayati and krathanam, and not krathanam. But because there is nipatana, Pani himself gives dirgha. Dirgha se uchayanam karoti paninihi. Jasi niprahana nata kratha iti. Ataha atra hraswaha nasti. Yadyapi nita tathapi hraswaha nasti. Chaurasya krathanam iti dirgha shruyate. Himsaya. Himsa ityava arthaha. Vrushalasya peshanam. So peshanam ityatvapi. So himsa ityarthaha. So there is nothing special about it. Himsayam kim dhana peshanam ityasti. So it is grinding the flour. Okay, so grinding the flour is not considered to be himsa. It is not himsa because the flower is not a living entity. So here, vrishalasya peshanam iti tyatra himsa gamyate ityataha tatra anena sutrena jasini prahana ityanena karmani sheshe shashti bhavati samasahana bhavati dhana peshanam dhananam peshanam ityarthe shashti bhavati sheshe shashti ityanena samasopi bhavati. It is, it does not come under the purview of this sutra because there is no himsa there. Now grinding the grains to form a floor. Okay. So there he gives the example of a samasa, dhana peshanam. Tatra asya sutrasya pravrtihi nasti iti darshayitum samasasya udaharanam diyate. Vastutaha tatra shashti eva sheshe shashti ityasya udaharanam. अग्रिमं सूत्रमस्ति व्यवहर्पणोः समर्थयोः. व्यवहर्पणोः समर्थयोः इति पदद्वयं शेषे तेन वर्तते कर्मणि इत्यपि न वर्तते. शेषे कर्मणि षष्ठी स्यात्. व्यवहर्पणोः समर्थयोः शेषे कर्मणि षष्ठी स्यात् इत्यस्ति. तस्य व्याख्यानं पश्यामः. शेषे कर्मणि षष्ठी स्यात् इति बालमनोरमायां शेषपूरणेन सूत्रं व्याचष्टे शेषे कर्मणि षष्ठी स्यात्. समौ समर्थौ इत्यस्ति. सो समौ नाम तुल्यौ अर्थौ ययोः. सो समर्थ हेस् डिफरेंट मीनिङ्ग्स् इन् व्याकरण. द मेन् थिङ्ग् इस् इन् समर्थः पदविधिः वेर् वि काल् द सामर्थ्य. सो दट् इस् अ डिफरेण्ट् सामर्थ्य. हियर् इन् दिस् पर्टिक्युलर् काण्टेक्स्ट् इट् इस् यूस्ड् इन् द सेन्स् आफ् समौ अर्थौ ययोः. सो दोस् विच् हेव् एन् ईक्वल् मीनिङ्ग् द सेम् मीनिङ्ग् शगन्धादित्वात् पररूपम्. सो इट् शुड् हव् बीन् समार्थौ, रैट्? समौ अर्थौ इत्युक्ते समार्थौ इति स्यात्. शकन्धादिषु पररूपं वाच्यं. शक अन्धुः शकन्धुः पररूपं विधीयते. तस्मिन् गणे पठितत्वात् समर्थ इत्यत्र पररूपं समर्थ इति पदस्य निष्पत्तिः. एकार्थकस्य व्यवपूर्वक हृञ्धातोः पणधातोश्च कर्मणि शेषत्वेन विवक्षिते षष्ठी स्यात् इत्यर्थः. सो बालमनोरमाकार गिव्स् द कम्प्लीट् मीनिङ्ग्. सो दीक्षितैः केवलं शेषपूरणं कृतं. व्यवहर्पणोः समर्थयोः शेषे कर्मणि षष्ठी स्यात् इत्युक्तं. तत्र कः अर्थः? एकार्थकस्य व्यवपूर्वक हृञ् धातोः पणधातोश्च कर्मणि शेषत्वेन विवक्षिते षष्ठी स्यात् इत्यर्थः. सो वेन् देर् यूस्ड् इन् द सेम् सेन्स् व्यवहरति अण्ड् पणति. Okay, then they are used in the same sense. What is the sense? He will tell later. It is used for gambling, in the sense of gambling. So, tasmin arthe, karmani sheshatvena vivakshite shashti syat ityarthaha. Idam api samasa nivrityartham eva. So, the purpose of this sutra is also to prevent the samasa in for shashti. Okay. Nanu pana vyavahare stutau cha iti panadhatuhu stutavapi वर्तते न तु व्यवहारे. सो हि गिव्स् द एक्साम्पल्. द्यूते क्रयविक्रयव्यवहारे च अनयोः तुल्यार्थता. सो कुत्र व्यवहृ व्यवपूर्वक हृ धातोः पणधातोश्च समानार्थकत्वं सम्भवति इति चेत् द्यूते. सो इन् गेम्ब्लिङ्ग्. सो दे आर् बोत् यूस्ड् टु गेम्बल् वित् सम्थिङ्ग्. ऐ मीन् वाट् एवर् इस् सेट् एस् द पण इन् द्यूत. सो दट् इस् वन् मीनिङ्ग्. क्रय विक्रय व्यवहारे आल्सो इन् समवेर् वेर् दर् इस् सेलिङ्ग् एण्ड् बयिङ्ग् सच् ट्रेड्. ओके. सो इन् बोत् दीस् केसस् अनयोः तुल्यार्थता. बोत् दीस् धातुस् केन् बि यूस्ड् इन् दीस् सेन्सस्. शतस्य व्यवहरणं पणनं वा. सो इट् इस् ईदर् गेम्ब्लिङ्ग् वित् 100 rupees आर् बयिङ्ग् एण्ड् सेलिङ्ग् वित् 100 rupees. शतस्य व्यवहरणं पणनं वा. सो उभयोः अत्र षष्ठी भवति कर्मणि शेषे. शतं व्यवहरति अथवा शतं पणति इत्यर्थः. कर्मणि शेषे षष्ठी भवति. शतस्य व्यवहरणं शतस्य पणनम् इति समासः न भवति. शतस्य इति द्यूतव्यवहारेण क्रयविक्रयव्यवहारेण वा गृह्णाति इत्यर्थः. सो हि टेक्स् 100 इन् विन्स् 100 इन् गेम्ब्लिङ्ग् आर् हि टेक्स् इट् बिकास् हि सोल्ड् सम्थिङ्ग् एस् द प्रैस् फार् सम्थिङ्ग्. ಕೇವಲ ವ್ಯವಹಾರಾರ್ಥಕತ್ವ ಅಕರ್ಮಕತ್ವ ಪಾತಾತ್. ತಥಾಚ ವಸ್ತುತಃ ಕರ್ಮೀಭೂತ ಶತಸಂಬಂಧಿ ಅಕ್ಷಕ್ರೀಡನೇನ ಗ್ರಹಣಂ ಕ್ರಯ ವಿಕ್ರಯ ವಿಷಯಕ ಮೌಲ್ಯ ಸಂವಾದೇನ ಗ್ರಹಣಂ ವಾ ಇತ್ಯರ್ಥಃ. ಸೊ ವ್ಯವಹರತಿ ಇಟ್ ಇಸ್ ಯೂಸ್ಡ್ ಇನ್ ಬೋತ್ ಸೆನ್ಸ್. ಇಟ್ ಇಸ್ ಮೀನ್ ಈದರ್ ಟು ಜಸ್ಟ್ ಡೂ ಸಮ್ ಬಿಸ್ನೆಸ್. ಹಾಗೆ ಸೊ ತಸ್ಮಿನ್ ಅರ್ಥ ತಸ್ಯ ಅಕರ್ಮಕತ್ವ. ಸೊ ಟು ಟೇಕ್ ಸಮಥಿಂಗ್ ಇನ್ ವ್ಯವಹಾರ ಇಸ್ ದ ಮೀನಿಂಗ್ ಹಿಯರ್. ಇಟ್ ಇಸ್ ಹಿ ಸೇಸ್ ದ್ಯೂತ ವ್ಯವಹಾರೇಣ ಕ್ರಯ ವಿಕ್ರಯ ವ್ಯವಹಾರೇಣ ವಾ ಗೃಹಾತಿ ಇತ್ಯರ್ಥ. ಶತಂ ಗೃಹಾತಿ ಇತಿ ಕೇವಲ ವ್ಯವಹಾರಾರ್ಥಕತ್ವ ಅಕರ್ಮಕತ್ವ ಅಪಾತಾತ್. ತಥಾಚ ವಸ್ತುತಃ ಕರ್ಮೀಭೂತ ಶತಸಂಬಂಧಿ ಅಕ್ಷಕ್ರೀಡನೇನ ಗ್ರಹಣಂ. ಸೊ ಹಿ ಇಸ್ ಈದರ್ ವನ್ ಇಟ್ ಇನ್ ಗ್ಯಾಂಬ್ಲಿಂಗ್ ಆರ್ ಕ್ರಯ ವಿಕ್ರಯ ವಿಷಯಕ ಮೌಲ್ಯ ಸಂವಾದೇನ ಗ್ರಹಣಂ. ಸೊ ಆರ್ ಹಿ ಹಸ್ ಡನ್ ಸಮ್ ವ್ಯವಹಾರ ಸಮ್ ಬಾರ್ಗೇನಿಂಗ್ ರಿಗಾರ್ಡಿಂಗ್ ಟ್ರೇಡ್ ಅಂಡ್ ಹಿ ಗಾಟ್ ದಟ್ 100. ಸೊ ತಸ್ಮಿನ್ ಅರ್ಥೇ ಶತಸ್ಯ ವ್ಯವಹರಣ ಶತಸ್ಯ ಪಣನಂ ಇತ್ಯರ್ಥಃ. ಸಮರ್ಥಯೋಃ ಕಿಂ ಯತ್ರ ಸಮಾನಾರ್ಥಕತ್ವಂ ಅರ್ಥಾತ್ ದ್ಯೂತೆ ಕ್ರಯ ವಿಕ್ರಯ ವ್ಯವಹಾರೇ ವಾ ಪ್ರಯೋಗಃ ತತ್ರೈವ ಅಸ್ಯ ಸೂತ್ರಸ್ಯ ಪ್ರಯೋಗಃ. ಕಿಮರ್ಥಂ ಶಲಾಕಾ ವ್ಯವಹಾರಃ ಇತಿ ಪ್ರತ್ಯುದಾಹರಣಂ. ಸೊ ಹಿ ಗಿವ್ಸ್ ಅನ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಆಫ್ ಶಲಾಕಾ ವ್ಯವಹಾರಃ. ಅತ್ರ ಕಃ ಅರ್ಥಃ ಗಣನಾ ಇತ್ಯರ್ಥಃ. ಸೊ ಇಟ್ ಮೀನ್ಸ್ ಕೌಂಟಿಂಗ್ ದ ಶಲಾಕಾಸ್. ಸೊ ತಸ್ಮಿನ್ ಅರ್ಥೇ ಶಲಾಕಾ ವ್ಯವಹಾರಃ ಇತಿ ಪದಂ ಪ್ರಯುಜ್ಯತೆ. ತತ್ರ ವ್ಯವಹಾರಃ ಇತ್ಯಸ್ಯ ಗಣನಾ ಇತ್ಯರ್ಥಃ. ದ್ಯೂತಸ್ಯ ವಾ ಕ್ರಯ ವಿಕ್ರಯ ವ್ಯವಹಾರಸ್ಯ ವಾ ಅತ್ರ ಪ್ರಸಕ್ತಿಃ ನಾಸ್ತಿ. ಅತಃ ಅತ್ರ ಅನೇನ ಸೂತ್ರೇಣ ಷಷ್ಠಿ ನ ಭವತಿ. ಸೊ ದಿಸ್ ಸೂತ್ರ ವಿಲ್ ನಾಟ್ ಅಪ್ಲೈ. ಸೊ ಶಲಾಕಾನಾಂ ವ್ಯವಹಾರಃ ಇತಿ ಶೇಷೇ ಷಷ್ಠಿ ಶೇಷಷ್ಠ್ಯಾ ಷಷ್ಠಿ ವಿಭಕ್ತೌ ಸತ್ಯಾಂ ಸಮಾಸಃ ಭವತಿ ಶಲಾಕಾ ವ್ಯವಹಾರಃ ಇತಿ ಸಮಸ್ತಃ ಪ್ರಯೋಗಃ. ಸೊ ಗಣನಾ ಇತ್ಯರ್ಥಃ. ಸೊ ವ್ಯಾಖ್ಯಾನ ಸಿಲುಕೆಟೆಡ್. ಸೊ ಪ್ರತ್ಯುದಾಹರಣೆ ವ್ಯವಹಾರತೆಹೇ ನ ವ್ಯವಹಾರಾರ್ಥಕತ್ವ. ಸೊ ಇಟ್ ಡಸ್ ನಾಟ್ ಮೀನ್ ಅ ವ್ಯವಹಾರ ದಟ್ ಇಸ್ ಟ್ರೇಡಿಂಗ್ ವಿತ್ ಶಲಾಕಾಸ್. ಗಣನಾ ಇತ್ಯರ್ಥಃ ಇತಿ ವಸ್ತುತಃ ಕರ್ಮೀಭೂತ ಶಲಾಕಾ ಸಂಬಂಧಿ ಗಣನಾ ಇತಿ ಫಲಿತಂ. ಅತ್ರ ಷಷ್ಠ್ಯಾಃ ಪುನರ್ವಿಧ್ಯಭಾವಾತ್. ಸೊ ಬಿಕಾಸ್ ಇಟ್ ಇಸ್ ಓನ್ಲಿ ಥ್ರೂ ಶೇಷ ಷಷ್ಠಿ ಅಂಡ್ ನಾಟ್ ಬಿಕಾಸ್ ಆಫ್ ದ ಪುನರ್ವಿಧಾನ ಅಸ್ತ್ಯೇವ ಸಮಾಸಃ ಇತಿ ಭಾವಃ. ಸೊ ವಿ ಕ್ಯಾನ್ ಡೂ ದ ಸಮಾಸ. ಸೊ ಸಿಮಿಲರ್ಲಿ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಪಣನಂ ಸಿ ಬ್ರಾಹ್ಮಣಸ್ಯ ಪಣನಂ ಬ್ರಾಹ್ಮಣಾನಾಂ ವಾ ಪಣನಂ. ಅತ್ರ ಕೋರ್ಥಃ ಸ್ತುತಿಃ ಇತ್ಯರ್ಥಃ. ಸೊ ಇಟ್ ಮೀನ್ಸ್ ಪಣ ವ್ಯವಹಾರೇ ಸ್ತುತೌ ಚ ಬ್ರಾಹ್ಮಣಾನಾಂ ಸ್ತುತಿಃ ಟು ಪ್ರೈಸ್ ದ ಬ್ರಾಹ್ಮಿನ್ಸ್. ಸೊ ಸ್ತುತ್ಯರ್ಥೇ ಯತ್ರ ಪಣಧಾತೋಃ ಪ್ರಯೋಗಃ ತತ್ರಾಪಿ ಅಸ್ಯ ಸೂತ್ರಸ್ಯ ಪ್ರವೃತ್ತಿಃ ನ ಭವತಿ. ಸೊ ಇಟ್ ಇಸ್ ಷಷ್ಠಿ ಶೇಷಷ್ಠಿ ಇತ್ಯನೇನ ತಥಾ ಚ ಸಮಾಸಃ ಭವತಿ ಬ್ರಾಹ್ಮಣಸ್ಯ ಪಣನಂ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಪಣನಂ ಇತಿ ಸಮಾಸಃ ಭವತಿ. ದಿವಸ್ತದರ್ಥಸ್ಯ ಇತಿ ಅಗ್ರಿಮಂ ಸೂತ್ರಂ. ಪದದ್ವಯಂ ದಿವಃ ತದರ್ಥಸ್ಯ ಷಷ್ಠೀಶೇಷ ಇತಿ ಅನುವರ್ತತೆ ಕರ್ಮಣಿ ಅಧೀಗರ್ಥದಯೇಷಾಂ ಕರ್ಮಣಿ ಇತ್ಯತಃ ಕರ್ಮಣಿ ಇತಿ ಅನುವರ್ತತೆ. ದಿವಸ್ ತದರ್ಥಸ್ಯ ತದರ್ಥಸ್ಯ ನಾಮಕಃ ತದರ್ಥಃ ನಾಮಕಃ ಇತಿ ಚೇತ್ ಸುಶಿಲಕದ ಬಾಲಮನೋರಮ ಪೂರ್ವಸೂತ್ರೇ ದಿವಸ್ತದರ್ಥಸ್ಯ ಇತಿ ಪ್ರತೀಕೆ. ಪೂರ್ವಸೂತ್ರೇ ನಿರ್ದಿಷ್ಟ ವ್ಯವಹೃಪಣೌ ತಚ್ಛಬ್ದೇನ ಪರಾಮೃಶ್ಯತೆ. ತದರ್ಥಯೋಃ ತತ್ ಇಸ್ ಅ ಸಮ ಸರ್ವನಾಮ. ಸೊ ಸರ್ವನಾಮ ಆಲ್ವೇಸ್ ಇಂಡಿಕೇಟ್ ಸಮಥಿಂಗ್ ವಿಚ್ ಇಸ್ ಬೀನ್ ಟೋಲ್ಡ್ ಅರ್ಲಿಯರ್. ಸೊ ಕಿಮುಕ್ತಂ ವ್ಯವಹೃಪಣೋ ಇತಿ ಉಕ್ತಂ ತಸ್ಮಿನ್ನೇವ ಅರ್ಥೇ ಯತ್ರ ದಿವ್ ಧಾತೋಃ ಪ್ರಯೋಗಃ. ಅತಃ ಪೂರ್ವಸೂತ್ರೇ ನಿರ್ದಿಷ್ಟ ವ್ಯವಹೃಪಣೌ ತಚ್ಛಬ್ದೇನ ಪರಾಮೃಶ್ಯತೆ ತಯೋಃ ವ್ಯವಹೃಪಣೋಃ ಅರ್ಥಃ ಏವ ಅರ್ಥಃ ಯಸ್ಯ. ಸೊ ದಿವಧಾತು ಇಸ್ ಯೂಸ್ಡ್ ಇನ್ ಎ ವೈಡ್ ರೇಂಜ್ ಆಫ್ ಸೆನ್ಸಸ್. ದಿವ ಕ್ರೀಡಾ ವಿಧಿಗೀಶಾ ಎಟ್ಸೆಟ್ರಾ ಇಟ್ ಗೋಸ್ ಆನ್. ಸೊ ಇಟ್ ಇಸ್ ಯೂಸ್ಡ್ ಟು ಪ್ಲೇ ಟು ವಿನ್ ಓವರ್ ಸಮಥಿಂಗ್ ಅಂಡ್ ಅ ಲಾಟ್ ಆಫ್ ಮೀನಿಂಗ್. ಸೊ ವೆನ್ ಇಟ್ ಇಸ್ ಯೂಸ್ಡ್ ಇನ್ ದಿಸ್ ದಟ್ ಇಸ್ ದ್ಯೂತ ಆರ್ ದ ವ್ಯವಹಾರ ಇತ್ಯರ್ಥೇ ಯತ್ರ ಪ್ರಯೋಗಃ ತತ್ರ ಕರ್ಮಣಿ ಶೇಷೇ ಷಷ್ಠೀ ಭವತಿ. ಅತಏವ ಸೂತ್ರಾರ್ಥಃ ದೀಕ್ಷಿತೈಃ ದೀಯತೆ ದ್ಯೂತಾರ್ಥಸ್ಯ क्रय विक्रय रूप व्यवहारार्थस्य च दिवः कर्मणि षष्ठी स्यात्। कर्मणि षष्ठी स्यात्। ओके, सो देयर इज समथिंग स्पेशल अबाउट दिस सूत्र। सो इट इज कर्मणि षष्ठी। ही डज नॉट से कर्मणि शेषे षष्ठी भवति, इट इज जस्ट कर्मणि षष्ठी भवति। ओके, सो कर्मणि षष्ठी इति बालमनोरमायां इह शेषे इति न अनुवर्तते व्याख्यानात्। सो टिल द प्रीवियस सूत्र, दैट इज टिल व्यवहारपणो समर्थयोः, इट इज पुनर्विधान। यत्र षष्ठी भवति, शेषे षष्ठी इत्यनेन षष्ठ्यां प्राप्तायां पुनः विधीयते। ओके, सो बट हियर द भाष्यकार सेज इट इज कर्मणि षष्ठी भवति, द कर्म इटसेल्फ, व्हेन कर्म इज विवक्षित तदैव षष्ठी भवति, द्वितीयां बाधित्वा षष्ठी भवति। इह शेषे इति नानुवर्त। हेलो, आई सी, यस, डिड यू हैव अ क्वेश्चन? आई मीन आई हर्ड सम साउंड, आर यू ट्राइंग टू से समथिंग? शेषे इति नानुवर्तते व्याख्यानात् इति भावः। सो देयर इज नो शेषे, इट इज जस्ट कर्मणः एव षष्ठी विभक्तिः विधीयते, तथा च कर्मणः शेषत्व विवक्षाभावात् षष्ठी शेषे इति अप्राप्तौ इदं वचनं न तु कृदन्तयोगे समासनिवृत्त्यर्थम्। सो द पर्पस् आफ् दिस् सूत्र इस् नाट् जस्ट् टु प्रिवेण्ट् समास, किन्तु कर्मणः एव षष्ठी विधानार्थम् इदं सूत्रम्। Okay, so even if it is a thing, so that is why the example he gives here is different. He says shatasya divyati, he gives he does not just intend to prevent a samasa. Yatra samasasya eva vyasta prayogasya udaharanam ishyate tatra kridantasya eva udaharanam dattam. If you look at the examples of all the previous sutras from Nyovidarthasya Karane, he gives kridanta as an example, so that it has to be a subanta, so that samasa, he has to show that there is no samasa. Okay, now this will apply equally whether it is a tinganta or a subanta. That is why he gives a tinganta as a udaharana, showing that it is not just sheshe shashti kintu karmani shashti. Okay, shatasya divyati, shatam divyati, the artha samanaha, shatasya vyavaharanam va pananam va iti yaha artha, sa eva artha shatasya divyati. So shatasya divyati, shatam द्यूतेन गृह्णाति अथवा क्रय विक्रय व्यवहारेण गृह्णाति वा इत्यर्थः। शतस्य दीव्यति इति व्याख्याने शतम् अक्षक्रीडनेन क्रय विक्रय विषयक मूल्य संवादेन वा गृह्णाति इत्यर्थः। अत्र शेष इति अननुवृत्तेः कर्मत्व प्रकारकः एव बोधः। शाब्दबोधे अपि शाब्दबोध ऑफ ऑल प्रीवियस थिंग्स इट इज वस्तुतः कर्मीभूत शत संबंधी व्यवहारणं प्रणनं। सो हि गिव्स् द संबंध एज द शब्दबोध। हियर इट विल बी शतकर्मकं द्युतेन ग्रहणं वा क्रय विक्रय रूपेण ग्रहणं वा। सो इट विल बी कर्म इट्सेल्फ विच इज बीइंग टोल्ड हियर। कर्मणः एव षष्ठी भवति, द्वितीयां बाधित्वा वस्तुतः शतं दीव्यति इति प्राप्ते शतस्य दीव्यति इति अनेन सूत्रेण। अत्र शेष इति अनुवृत्तेः कर्मत्व प्रकारकः एव बोधः। अत एव द्वितीया ब्राह्मणे इत्युत्तरसूत्रे गामस्य ततः सभायां दिव्येयुः इत्यत्र नित्यषष्ठी प्राप्तौ द्वितीयार्थमित्युक्तं हर्षकैयटयोः सङ्गच्छते इत्यन्यत्र विस्तरः। So that is why, if because of this sutra, for karma, यदि कर्म तर्हि अनेन सूत्रेण षष्ठी भवति, यदि शेषः सम्बन्धमात्रविवक्षा तर्हि Sheshe Shashti Janena Shashti Bhavati. So in either cases, whether you intend karma or not intended, we will always have Shashti. Shatasya Divyati Ityeva Prayogaha Bhavati Natu Shatam Divyati Iti. Ateyeva Dvitiya Brahmana Iti Sutram Asti. So there is Dvitiya Vibhakti which is intended. Ateyeva Tat Sutram. There will be Dvitiya Vibhakti in a particular case. Okay. So otherwise, Divaha Prayoga. Dyutarthe Kraivikraya Rupa Vivahartheva. Divadhatoho prayoge karmanaha sarvada shashti bhavati. Karmani vivakshite divastadatthasya ityanena shashti. Karmani avivakshite bhi sheshe shashti sheshe ityanena shashti vivaktir bhavati. So that is shatasya divyati. Tadarthasya kim brahmanam divyati. Divaha tadarthasya ityaktate. Arthate vyavaharpana. इत्यर्थे यत्र प्रयोगः तत्रैव ब्राह्मणं दिव्यति इति द्वितीयः श्रूयते कोर्थः स्तौति इत्यर्थः दिवधातोः अपि स्तुतौ प्रयोगः अस्ति ब्राह्मणं स्तौति इत्यर्थे द्वितीया भवति अनयोरर्थयोः द्योतार्थे क्रयविक्रयरूपव्यवहारार्थे वा द्वितीया न भवति अपि तु षष्ठी भवति विभाषोपसर्गे विभाषा उपसर्गे इति छेदः षष्ठी इति अनुवर्तते कर्मणि इति अनुवर्तते दिवस्तदर्थस्य इति पूर्णम् अनुवर्तते विभाषोपसर्गे सो द मीनिंग इज वेरी ऑब्वियस सो इफ देयर इज एन उपसर्ग द षष्ठी इज ऑप्शनल विभाषा विभाषोपसर्गे इति बालमनोरमायाम् अंतिम पंक्तौ अस्ति उपसर्गे सति व्यवहृपणार्थस्य दिवः कर्मणि षष्ठी वा स्यात् इत्यर्थः Purva Yoga Apamadaha. So this is an exception to the previous rule. So Vastataha Nityam Shashti Vibhakto Praptayam Anena Vikalpyate Shatasya Shatamva Prati Divyati. So Prati is an Upasarga. Because of the Upasarga, there is an optional Shashti. So Shatasya Prati Divyati Itiva Shatam Prati Divyati Va Itiva Sadhu. So I think we'll stop here and we'll continue in the next class. Any questions? So it's coming to that. So, yeah, no, let's not have a class tomorrow. At least in this week, I'll try to set up this internet and everything. So hopefully we can continue in the next week. Okay. So, no, that is what I was. Can you please send a mail to the group saying that there is no class today? And, tomorrow. And we'll have continue with the next week. Okay. So today's class also, the audio in uploading it, there might be a delay because when I get the internet, I'll upload it. If you have this recording, you can upload it whenever you can. Okay. I wanted it, but again, I could not even send them. And I thought I'll send a mail to the user saying that, there is a special class today, but I could not do it. So let's just leave it at that. That didn't happen. So, thank you. We shall see you all too on this occasion. पुनित्र नमस्कृत्य तदपि हरिभाव्य च वैयाकरणसिद्धान्तकौमुदीयं विरच्यते